चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्वतः साखर पुरवठा आणि किमतींवर नजर ठेवणार। पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले की देशामध्ये गव्हाची एक मोठी खेप आली आहे, तर साखरेची आयातही केली जात आहे आणि ते व्यक्तिगत रूपाने पुरवठा आणि किमतीचे निरीक्षण करतील। पाकिस्तान रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या आत गहू आणि साखरेचा पुरवठा केला गेला पाहिजे। पंतप्रधान इम्रान खान मंत्रिमंडळांच्या बैठकीत अध्यक्षस्थानी असताना त्यांनी सांगितले की मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या राजकीय आणि आर्थिक स्थितीची समीक्षा केली। बैठकीमध्ये कराचीची स्थिती आणि दिलासा कार्याची माहिती दिली। यावेळी पंतप्रधानांनी सांगितले की मी 2 दिवसात कराचीमध्ये जाणार आहे आणि तेथील स्थितींची समीक्षा करेन। आम्ही परिवहन आणि सिवरेज कराचीमध्ये सर्व समस्यांचे निराकरण करू।